आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून युतीची घोषणा. ही युती अस्तित्वासाठी असल्याची फडणवीस यांची प्रतिक्रिया. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र. नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना संबंधित सभागृहाचं सदस्यत्व देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि नागपूर पोलिसांद्वारा सुमारे 53 लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त. आता सविस्तर बातम्या. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी एकत्र लढायचं ठरवलं असून याबाबत अधिकृत घोषणा आज करण्यात आली. दोन्ही पक्षांचे नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं, एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो.
राज्यातल्या इतर महापालिकांमध्ये युती संदर्भात लवकरच शिक्कामोर्तब होईल असंही त्यांनी सांगितलं. तर मुंबईचा पुढचा महापौर मराठीच असेल आणि आमचाच असेल असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला. पण जागा वाटप आणि अन्य माहिती देणं टाळलं.
कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हा नाही सांगणार तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरत आहेत. त्याच्यामध्ये दोन टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल. ती कधी भरायची, केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल.
दरम्यान शिवसेना मनसे युती ही अस्तित्वासाठी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मला असं वाटतं की कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे. त्यापेक्षा पलीकडे त्याच्यामधनं काही फार अन्वयार्थ काढण्याचं कारण नाहीये. याने फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही. याचं कारण यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे, यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ स्वहिताचा आहे. निवडणुका आल्या की भावनिक बोलायचं, आता भावनिक बोलण्याला जनता भुलणारी नाही.
दरम्यान मुंबई महापालिकेची निवडणूक वंचित बहुजन आघाडीसोबत लढवण्याचा निर्णय झाल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज जाहीर केलं. दोन्ही पक्षात जागा वाटपाच्या संदर्भात स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले त्यांना आमच्या शुभेच्छा असल्याचं सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक निर्णय हे स्थानिक पातळीवर असतात, यातून महाविकास आघाडीला धक्का लागला असं मानण्याचं कारण नाही असंही वडेट्टीवार यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट केलं. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र लढणार असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केलं. टिळक भवन इथं आज राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर आणि सपकाळ यांच्यात आघाडीबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की महादेव जानकर हे बहुजन समाजाचा आश्वासक आवाज आहेत. देशात लोकशाही आणि संविधान पायदळी तुडवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे. अशा प्रसंगी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय झाला असल्याचं सपकाळ यांनी सांगितलं. नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना संबंधित सभागृहाचं सदस्यत्व देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यांना मतदानाचा अधिकार दिला जाणार आहे. यासंदर्भातला अध्यादेश काढायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जिल्हा कर्मयोगी योजनेचा दुसरा टप्पा आणि सरपंच संवाद कार्यक्रमही राज्य सरकार राबवणार आहे. तसंच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकांना नियमित करण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. नंदुरबार इथले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. नाईक हे 1995 साली पहिल्यांदा काँग्रेसकडून नंदुरबारचे आमदार झाले. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्यांचा कार्यभारही सांभाळला होता. महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नाताळ तसंच नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवनकार्याचं स्मरण देतो. हा सण जगात शांतता तसंच सामंजस्य आणि सद्भावना निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरेल असा विश्वास वाटतो असं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर शहर पोलिसांमार्फत राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवून त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. त्याअंतर्गत नागपूर पोलिसांनी एमडी या अंमली पदार्थाचा सुमारे 53 लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी वानाडोंगरी परिसरातील संगम रोडवर सापळा रचून पोलिसांनी राजस्थानमधील 2 कुख्यात तस्करांना अटक केली असून त्यांच्याजवळून तब्बल 53,70,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती झोनल पोलीस उपायुक्त एस रेड्डी यांनी दिली.
एमआयडीसी पोलीस स्टेशन के अंडर हमने अराउंड 533 ग्राम्स ऑफ एमडी को हमने आज सीज किया है. ये जो एमडी जो है ये राजस्थान से 2 लोग लेके आए हैं यहाँ पे नागपुर में बेचने के लिए, तो हमने वो लोगों को पकड़ा है एंड उससे मुद्देमाल भी रिकवर किया है. एंड ये कार्रवाई में हमें अभी बैकवर्ड लिंकेजेस जहाँ जहाँ से ये लेके आया है इसमें भी हम जाने वाला है, ये किसको बेचने वाला है इसमें भी जाने वाला है. इसमें अभी January 31st भी आ रहा है तो इसमें रेप पार्टीज का चांसेस होता है, तो उसमें ऊपर भी हमारा लक्ष्य है.
उमेद पोर्टलवर वक्फ मालमत्तेसंदर्भातल्या माहितीची नोंद करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणानं 6 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. 5 डिसेंबरला नोंदणीची मुदत संपली होती, ती वाढवण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळानं अंतरिम अर्जाद्वारे केली होती. उमेद पोर्टलच्या तांत्रिक अडचणी दूर करून ते 24 तास पूर्णपणे कार्यान्वित झाल्याच्या तारखेपासून ही मुदतवाढ लागू होईल असं न्यायाधिकरणानं आज स्पष्ट केलं. विकसित भारत जी रामजी योजनेत केंद्राचा वाटा 95,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. यातून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्याची सरकारची वचनबद्धता दिसून येते असं प्रतिपादन त्यांनी केलं. मनरेगासाठी केंद्राचा वाटा 86,000 कोटी रुपये इतकाच असल्याचं त्यांनी सांगितलं. वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील सिंधी विहिरी गावात मधाचे गाव योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वामंथी सी यांनी दिल्या. योजनेच्या माध्यमातून मधमाशी संवर्धन, मध उत्पादन प्रक्रिया आणि विक्रीद्वारे रोजगार निर्मिती आणि मधुपर्यटनाला चालना देण्याचा उद्देश आहे. गावात सामूहिक सुविधा केंद्र, माहिती दालन आणि सेल्फी पॉईंट उभारण्याबरोबरच व्यापक प्रसिद्धी आणि जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडलेल्या 68 तरुणांना मधमाशी पालन आणि संबंधित उत्पादनांचे प्रशिक्षण देऊन कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनानं जिल्हा ग्रंथालयासाठी वाचकांकडून पुस्तकांच्या सूचना मागवण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. जिल्हा ग्रंथालयात सध्या सुमारे 60,000 पुस्तकं उपलब्ध असून वाचकांच्या आवडीनुसार ग्रंथसंपदा अद्ययावत करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. याद्वारे अधिक पसंती मिळालेली आणि शासकीय निकषांनुसार शक्य असलेली पुस्तकं खरेदी करण्यात येणार आहेत. विदर्भात गोंदिया जिल्ह्यात आज 9.6 अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. नागपूर आणि यवतमाळ इथं 10.6 तर गडचिरोली आणि वाशिम इथं 11.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. नागपुरात आज अधूनमधून ढगाळ वातावरण असल्यानं किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून युतीची घोषणा. नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना संबंधित सभागृहाचं सदस्यत्व देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आणि नागपूर पोलिसांद्वारा सुमारे 53 लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.